नीतिसूत्रे अध्याय 15. शांतीच्या उत्तराने राग निघून जातो, पण कठोर शब्दामुळे राग उत्तेजित होतो. सुज्ञाची जीवा सुज्ञानाची प्रशंसा करते, पण मूर्खाचे मुख मूर्खपणा ओतून टाकते. परमेश्वराचे नेत्र सर्वत्र असतात, ते चांगले आणि वाईट पाहत असतात. आरोग्यदायी जीभ जीवनाचा वृक्ष आहे, परंतु कपटी जीभ आत्म्याला चिरडणारी आहे. मूर्ख आपल्या वडिलांचे शिक्षण तुच्छ लेखतो, पण जो विवेकी आहे तो चुकीतून सुधारतो. नीतिमानाच्या घरात मोठे खजिने आहेत, पण दुष्टाची कमाई त्यास त्रास देते. ज्ञानाचे होट विद्येविषयीचा प्रसार करते, पण मूर्खाचे हृदय असे नाही. दुष्टाच्या अर्पणाचा परमेश्वर द्वेष करतो, पण सरळांची प्रार्थना त्याचा आनंद आहे. दुष्टांच्या मार्गाचा परमेश्वरास वीट आहे, पण जे नीतीचा पाठलाग करतात त्यांच्यावर तो प्रीती करतो. जो कोणी मार्ग सोडतो त्याच्यासाठी कठोर शासन तयार आहे, आणि जो कोणी सुधारणेचा तिरस्कार करतो तो मरेल. अधोलोक आणि विनाशस्थान परमेश्वरापुढे उघडे आहे, तर मग मनुष्यजातीच्या वंशाची अंतकरणे त्याच्या दृष्टीपुढे किती जास्त असली पाहिजेत. निंदकाला शिक्षेची चीड येते, तो सुज्ञाकडे जात नाही. आनंदी हृदय मुख आनंदी करते, पण हृदयाच्या दुखाने आत्मा चिरडला जातो. बुद्धिमानाचे हृदय ज्ञान शोधते, पण मूर्खाचे मुख मूर्खताच खाते. जुलूम करणाऱ्याचे सर्व दिवस दुःखकारक असतात, पण आनंदी हृदयाला अंत नसलेली मेजवानी आहे. पुष्कळ धन असून त्याबरोबर गोंधळ असण्यापेक्षा ते थोडे असून परमेश्वराचे भय बाळगणे चांगले आहे. पोचलेल्या वासराच्या तिरस्कारयुक्त मेजवानीपेक्षा जेथे प्रेम आहे तेथे भाजी भाकरी चांगली आहे. रागीट मनुष्य भांडण उपस्थित करतो, पण जो रागास मंद आहे तो मनुष्य भांडण शांत करतो. आळशाची वाट काटेरी कुंपणासारखी आहे, पण सरळांची वाट राजमार्ग बनते. शहाणा मुलगा आपल्या वडिलांना आनंदित करतो, पण मूर्ख मनुष्य आपल्या आईला तुच्छ मानतो. बुद्धिहीन मनुष्य मूर्खपणात आनंद मानतो, पण जो समंजस आहे तो सरळ मार्गाने जातो. जेथे सल्ला नसतो तेथे योजना बिघडतात, पण पुष्कळ सल्ला देणाऱ्याबरोबर ते यशस्वी होतात. मनुष्यास आपल्या तोंडच्या संपर्क उत्तराने आनंद होतो, आणि योग्य समयचे शब्द किती चांगले आहे. सुज्ञानाने खाली अधोलोकास जाऊ नये, म्हणून त्याचा जीवन मार्ग वर जातो. परमेश्वर गर्विष्ठांची मालमत्ता फाडून काढेल, परंतु तो विधवेच्या मालमत्तेचे रक्षण करतो. परमेश्वर पाप्यांच्या विचारांचा द्वेष करतो, पण दयेची वचने त्याच्या दृष्टीने शुद्ध आहेत. चोरी करणारा आपल्या कुटुंबावर संकटे आणतो, पण जो लालचेचा तिटकारा करतो तो जगेल. नीतिमान उत्तर देण्याआधी विचार करतो, पण दुष्टाचे मुख सर्व वाईट ओतून बाहेर टाकते. परमेश्वर दुष्टापासून खूप दूर आहे, पण तो नीतिमानांच्या प्रार्थना नेहमी ऐकतो. नेत्राचा प्रकाश अंतकरणाला आनंद देतो, आणि चांगली बातमी शरीराला निरोगी आहे. जर कुणीतरी तुम्हास जीवन कसे जगावे म्हणून सुधारतो त्याकडे लक्ष द्या. तुम्ही ज्ञानामध्ये राहाल. जो कोणी शिक्षण ना करतो तो आपल्या स्वतःलाच तुच्छ लेखतो, परंतु जो कोणी शासन ऐकून घेतो तो ज्ञान मिळवतो. परमेश्वराचे भय हे सुज्ञतेचे शिक्षण देते, आणि आदरापूर्वी नम्रता येते.